नमस्कार मित्रांनो, मोबाईल करता मी योगेश आणि आमचा आजचा विषय आहे पक्ष विपक्षामध्ये राष्ट्रहिताला काय धोका। कामाचे तास कमी करण्याची मागणी जगभरात वाढत आहे। दुसरीकडे भारतात कामाचे तास वाढवण्याचा सल्ला दिला जात आहे। भारतातील बहुतेक संस्था 6 दिवसांच्या कामाच्या आधारावर चालतात, ज्यामध्ये सरासरी काम 8 ते 9 तास यापासून येथे कामाचे सरासरी तास 45 तास असे होतात। जगातील इतर देशामध्ये कामाचे तास कमी आहेत। आज आमच्यासोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महासचिव नरेश संजय सर जुळले आहेत। सर नमस्कार, मोबाईल स्वागत करतो।
खूप खूप नमस्कार योगेश भाऊ, आपल्या दर्शकाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।
तर राष्ट्रहितामध्ये सर जे मजदूर आहे आणि जे कर्मचारी आहे त्यांचे सर तास वाढण्याचे प्रयास ते भारतात होत आहे आणि विदेशात सर युरोपीय देशात याचे कमी तास करण्याचे प्रयास होत आहे, तर याने कसं पाहता सर राष्ट्रहितामध्ये?
हे बघा, आपल्याला दिवस रात्र म्हणून 24 तास मिळते आणि त्यामध्ये त्याला 3 भागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे। जवळपास म्हणजे 8 तासाची तुम्हाला झोप पाहिजे, 7 ते 8 तासाची, 8 तासाचं काम आणि 8 तास परिवारासाठी, असं एकंदरीत त्याचं नियोजन असायला पाहिजे। आणि ते पूर्वी होतं, हे घटना ज्यांनी बनवले ते आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा घटनेमध्ये तशी तरतूद केली की 8 तासाचं काम असायला पाहिजे आणि एक वीकली ऑफ असायला पाहिजे। पण आता गेल्या 10 वर्षामध्ये जेव्हापासनं मोदी सरकार केंद्रामध्ये सत्तेवर आली आहे तेव्हापासनं मजुरावर कामगारावर फार अन्याय होऊन राहिला। तर त्यामागचं कारण हे आहे की ही जी सरकार आहे गरीब विरोधी आहे, म्हणून जनतेचं शोषण, गरिबांचं शोषण करून ते जे उत्पन्न तयार करते। बघा, देशामध्ये उत्पन्न करणारे 2 मार्ग आहे, एक मजूर आणि दुसरा किसान, म्हणून यांची पिळवणूक कसं करून यांना कसं दाबून ठेवण्यात येईल आपल्या पायाखाली, तर याचे प्रयत्न सरकार पुरेपूर करून राहिलेले आहे। आणि त्यामुळे त्यांनी जी घटना आहे त्यामध्ये बदल केलेले आहे, त्यामध्ये ते कायद्यामध्ये बदल करून राहिलेले आहे। ते फार घातक आहे इथल्या नागरिकांसाठी। म्हणजे बघा, त्यांना कुठल्या 12-12, 14-14 तास कंपनीमध्ये, आणि सरकारने कंपनीला पूर्ण सूट देऊन दिलेली आहे, तुम्ही ना कोर्टमध्ये जाऊ शकत ना त्यांची कंप्लेंट करू शकत, अशी स्थिती सध्या इथल्या जनतेवर आलेली आहे। आणि हा फार मोठा वर्ग आहे, 140 करोड जनतेमध्ये कामगार हा फार मोठा आहे, जवळपास 70-80 करोडच्या वर आहे। तर ह्या सर्वांवर अन्याय होऊन राहिलेला आहे असं मी म्हणतो।
सर का पाहता की मजदूर ज्या रूपाने आपल्या क्षेत्रात काम करत आहे परंतु त्याला ज्या प्रकारे जे घंटे वाटले जाऊन राहिले, सर त्याच्या मानसिक रूपानं आणि त्यांच्या परिवारात सर काय असर पाहता सर एक मानवीय रूपानं?
हा, मानवीयतेचा जर विचार केला तर त्याला घरी वेळ द्यायला काही वेळच नाही मिळत ना, कारण की पूर्ण वेळ त्याचा कामामध्ये चालला, पूर्ण वेळ त्याचा कामामध्ये चालला, त्याचं शोषण होऊन राहिलेलं आहे। 12-12 तास 14-14 तो काम करून राहिला, मग घरी येणार कधी, तो जेवणार कधी, आणि मुलांसोबत किंवा पत्नींसोबत त्याचा कसा संबंध राहणार आहे, तर त्याला यामुळे ते चिंताग्रस्त आणि मानसिक तणावाखाली ते वावरून राहिलेलं आहे सगळे। हे फार भयावह चित्र आहे, त्यासाठी सरकारने यावर तातडीने उपाययोजना करून त्यांचे 12 तासाऐवजी 7 ते 8 तास त्यांना कामाचा वेळ दिलेला पाहिजे। कारण की इतर देशामध्ये 5-6 देश आहे जे प्रगत देश आहे, तिथे तर 5 आणि 6 तासच म्हणजे आठवड्यातून 30 किंवा 35 तासच त्यांच्याकडून काम घेतला जातो, आणि म्हणून त्या देशाची प्रगती होऊन राहिली। त्यांच्या जे ऍव्हरेज वय आहे त्यामध्ये त्यांची वाढ होऊन राहिली आहे, हे त्या बाबतीत कारण आहे। आपल्या भारत सरकारने सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि तातडीने लोकांचे जीव हे फार किमती आहे, प्रत्येकाचा जीव हा किमती आहे. 140 करोड आपले देशाची जनसंख्या आहे, तर 140 करोड पैकी प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा आहे देशासाठी, कारण की प्रत्येक व्यक्तीचं देशाला घडवण्यामागे योगदान आहे. आणि खास करून मजूर आणि शेतकरी ज्यांचं सर्वात मोठं योगदान आहे, पैसा मजूर जनरेट करते, अन्न शेतकरी उत्पादन करते, त्यामुळे आपल्याला खायला मिळतं. तर हे फार महत्वाचे घटक आहे मजूर आणि किसान, आणि त्यांच्यावरच हे अन्याय करून राहिले. हे घोर पाप हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा करून राहिले असं मी म्हणेल.
जी सर, तर का पाहता की भारताच्या संविधान मध्ये जे श्रम कानून बनवलेले गेले आहे त्याले जमिनी स्तरावर किती प्रभावी रूपाने तुम्ही देखता सर?
कोरोना काळामध्ये जे घटनेमध्ये कायदे कानून मजुरांसाठी तयार झालेले होते ते सगळे यांनी मिटवून टाकलेले आहे जवळपास ते कानून. तर त्यामुळे हा जो कामगार आहे हा कुठे जाऊ शकत नाही, हा न्यायासाठी कुठे जाणार आहे, कारण की कायदेच तसे बनले की तुम्हाला 12 तास काम करावं लागेल आणि पूर्ण अधिकार तुम्ही त्या कारखानदाराला किंवा त्या कंपनीच्या मालकाला देऊन दिलेले आहे. हा मजूर न्याय मागण्यासाठी कुठे जाणार आहे, हा मोठा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे सरकार जनतेची मायबाप राहते आणि त्या मायबापानेच यांना पूर्ण जनतेवर लादण्यासाठी असे कायदे कानून बनवून ठेवले आहे यांची पिळवणी करण्यासाठी. तर हा आपला हक्क आणि अधिकार मागण्यासाठी कोणाकडे जाणार आहे, हा सर्वात मोठा प्रश्न तयार झालेला आहे. म्हणून लेबर कायद्यामध्ये फार आमूलाग्र बदल करण्याची आता आवश्यकता आहे. आणि त्यासाठी मी तर म्हणेल की इथला जो मजूर वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, त्याने असा सडकेवर येऊन आंदोलन करण्याची गरज आहे. कारण की यांनी ज्या ट्रेड युनियन वगैरे होत्या त्या सर्व युनियन बंद झालेल्या आहेत. तर युनियन होत्या तेव्हा ते अधिकारासाठी लढत होते, पण आता युनियनच नाही आहे ते त्यांचा पुढाकार कोण घेणार आहे, त्यांच्या हक्कासाठी कोण लढणार आहे, हा मोठा गंभीर प्रश्न तयार झालेला आहे. आणि जो लढतो त्याला दडपण्याचा प्रयत्न करतात सरकार, काय करायचं काय नाही करायचं हा थोडा गंभीर प्रश्न आता उपस्थित झालेला आहे.
सर, का पाहता की एक मजदूर जो निरंतर एक कालावधीमध्ये आपला समय सगळ्यात जास्त व्यतीत करतो, चाहे तो कर्मचारी असो चाहे तो मजूर असो, आणि त्याच्यानंतर घर परिवारात समय कम देऊन तो अगर आपले कामावर जास्त समय व्यतीत करतो, तर सर एक मजदूर काय सोचतात याच्यावर आणि त्यांच्या समाजावर आणि त्यांच्या स्वास्थ्यावर किती प्रभाव पाहतात?
देशाचा विकास म्हणजे हा प्रत्येक व्यक्तीचा विकास आहे, आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास जर करायचा असेल तर त्याला त्या सगळ्या ज्या त्याच्या मूलभूत गरजा आहे त्या भागवण्यासाठी त्याला सूट द्यायलाच पाहिजे. जसं तो व्यक्ती लग्न करतो त्याच्या पत्नीच्या काही अपेक्षा राहते आपल्या नवऱ्याकडनं, आणि त्यानंतर त्यांना मुलं बाळ होतात, तर त्या मुला बाळाचंही पण त्यांना संगोपन करायचं आहे, आईसोबतच वडिलांचा सुद्धा त्यांना आधार आवश्यक राहतो. तर आता अशी परिस्थिती झाली आहे की मुलगा उठायच्या पहिले त्याचे वडील कामावर निघून जातात आणि जेव्हा रात्री येतो तेव्हा मुलं झोपलेले असतात. तर वडील आणि मुलांची भेट ही तर फक्त रविवार या दिवशीच होते, आणि बाकी दिवस तर ना वडील बघतो की मुलं झोपलेले आहेत, पण मुलांना माहीत नाही राहत की आपले वडील घरी आलेले आहेत. त्यांना वाटते की बाबा आपले वडील आठवड्यातून एकदा येऊन राहिले, आणि त्या घरच्या बाईला सुद्धा काय सुख मिळेल त्या माणसापासून, म्हणजे हा एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे. यामुळे मानसिक रोग वाढू शक वाढायचे आसार आहे, आणि मुलं सुद्धा वेगळ्या वाईट मार्गाने त्यांची वाटचाल होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टीमुळे. कारण की वडिलाचं दडपणच नाही राहणार तर आई ह्या सर्व गोष्टी मॅनेज नाही करू शकत. शेवटी आई हे प्रेम करणारी प्रेमळ व्यक्ती राहते, आणि वडिलांच्याच झाकाखाली मुलं वाढतात आणि त्यांना एक डिसिप्लिन वळण लागते. तर हे सगळं आता जवळपास कमी म्हणजे नाहीसच होण्याच्या मार्गावर आहे, आणि हे आपल्या देशहितासाठी अत्यंत घातक आहे. म्हणून सरकारने लवकरात लवकर यावर काहीतरी उपाय योजना केल्या पाहिजे, आणि मला वाटत नाही की हे सरकार असं काही करेल, कारण की हे तानाशाह सरकार आहे. लोकशाहीचा आधार घेऊन हे सत्तेवर आले, आणि सत्तेवर येता बरोबर, ज्यांनी लोकांचे मजुरांचे मूलभूत अधिकार त्यांचं हनन करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, ते कामगार वर्ग असो किंवा शेतकरी वर्ग असो, हे फार मोठा आपल्या देशामध्ये हा वर्ग खूप परेशान आहे ह्या सत्ताधीशांमुळे. आणि तुम्ही बघता हा पिळवणुकीचा पैसा हा पूर्ण भ्रष्टाचारामध्ये त्याचा हे होऊन राहिला, म्हणजे आमदार विकत घेणे, खासदार विकत घेणे, खरेदी करणे, विक्री करणे, हा सगळा खेळ सुरू आहे. म्हणून राज्यकर्त्यांना सुद्धा अशी पैशाची गरज असते, त्यामुळे जनतेचं शोषण करूनच हा सगळा पैसा तिथे मिळवला जातो आणि त्याचा वापर जो आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं हे चक्र आहे. तर शेवटी लोकशाहीमध्ये जनता मालक आहे, पण आता जे सेवक आहे ते मालक होऊन गेलेले आहेत आणि मालक जो आहे याचा हा त्याला आत्महत्या करायला मजबूर होऊन राहिला तो, आणि आत्महत्या सुरू आहे. जसं शेतकरी आत्महत्या होत्या तशा आता शिक्षित बेरोजगारांच्या सुद्धा आत्महत्या होऊन राहिलेल्या आहे आणि विद्यार्थी वर्ग सुद्धा आता आत्महत्या करून राहिलेला आहे, कारण की शिकल्यानंतर त्यांच्यातून जर रोजगारच नाही आहे तर त्यांच्या पुढे हा प्रश्न त्या झालेला आहे, आपण शिकव तरी कशासाठी. यामध्ये सरकारने काहीतरी ठोस पाऊल उचलायला पाहिजे आणि सरकार जर उचलत नसेल तर जनतेने सरकारला जाब विचारायला पाहिजे की आमच्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही सरकार चालवता, सगळे उपभोग घेता, आपल्या पंतप्रधानांनी 8,500 एक हवाई जहाज असे दोन घेतलेले आहेत 8,000 करोड रुपयाचे, रोजचे सूटबूट त्यांचे 1,00,000 रुपयाचे राहतात, चष्मा सुद्धा त्यांचा 5,00,000 आहे, घडी 2 करोड रुपयाची आहे, आणि जो स्वतःला फकीर म्हणून घेत होता, जो स्वतःला ओबीसी म्हणून घेत होता, जो स्वतःला गरीब म्हणून घेत होता, आज त्याचं असं हे रूप पाहून देशाची जनता अचंबित झालेली आहे की आपण कोणाला निवडून दिला. तर असं हे चित्र आपल्या देशासाठी, हा लोकतांत्रिक देश आहे, सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक इथं एकंदरीत प्रेमाभावाने राहतात आणि त्यांना हे एकत्र येऊ नये, हे जागृत होऊ नये, म्हणून आपसामध्ये हिंदू मुसलमान किंवा जाती जातीमध्ये लढवण्याचं असं हे घृणास्पद काम हे सरकार करत आहे. हे धोकादायक आहे, हे देशाच्या हितमध्ये नाही आहे. आणि मी हेच म्हणेल की कामगार आणि शेतकरी यावर हे देशाचे आपले आधारस्तंभ आहे, त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा मूलभूत सोयी ह्या त्यांना मिळाल्याच पाहिजे असं म्हणून.
जी सर, हे होते नरेश निमजे सर यांनी मोबाईल वाणीवर राष्ट्रहिताला काय धोका आहे या विषयावर आपली प्रतिक्रिया आहे मोबाईल वाणी सोबत. सर मोबाईल वाणीवर समय दिला, त्याच्याबद्दल लगेच आभार.
खूप धन्यवाद.
मी योगेश.